कथं भीष्मनहं सन्ते द्रोणं च मधुसूदन उपमे प्रतियोक्ष्यामि उदार्थान् हरिसूदन
न जायते प्रियसेवा कदाचित्।
वे सुखित दुष्कृते तस्मादि योगाय युद्धस्य योग परम सुकौशलम कर्मजं बुद्धि युक्ताहि पदं चाग्रहनिशिनो जन्म बंधन निर्मूर्ता पदं चन्दनामयम् यदा ते कलिलम् बुद्धिर्यदुर्वेदम् श्रोतवश्यपन्ना से यदास्ताश्चति निश्चला समादा प्रचला बुद्धि सदा योग प्राप्तसि अर्जुनवाच चितप्रज्ञसकाभासा समाधि केशव सिद्धी किं प्रभासेत इमासी किम श्री भगवान वाच अर्जहाति यदा कामान सर्वं पार्थ मनोगतान आत्मनिरात्मना पुष्ट चित प्रज्ञसगोच्यते दुखेषु अनुद्विगमनः सुखेषु विदुत स्त्रिय वीतराग क्रोध सिदधीर मुनिरुच्यते य सर्वत्रानिस्नेह तत् प्राप्त सुवासुवम् नाविलम्बति न दोषी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायम् पूर्णम् अनीर सर्वतः इन्द्रियाणीन्द्रियाश्रेष्ठ प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया निवर्तन्ते निराहारस्य देहिन रसदासिसंग्रहोक्तस्य परम् दृष्ट्वा निवर्तते यततो यदि पङ्क्तेय पुरुषश्च उपासित इन्द्रियाणि प्रमाथीनि परन्ति प्रथमम् मने तानि सर्वाणि संयम्य पर वसल्यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जायते विषयम् संवर्षे सुख जायते संज्ञायते काम कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति संयोग सम्भोगात् स्मृतिर्भ्रमः संसात बुद्धिनाशो बुद्धिनाशास्ति राजदेशविरुक्तेषु विषयानिन्द्रियस्तरम् आसम्मतिर्विधेयात्मा प्रसाद मदिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां पाणिरा सोपजायते प्रसन्नचेतसो यासु बुद्धिपर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तश्च न कायुक्तश्च भावना न का भावजतः सन्ति रसन्तः च कुतः सुखम् इन्द्रियाणाम् जन्मनु अनुविधीयते तदश्च हरति पर्जा वायुर्नाम विलम्बसि तस्माद् यस्य महाबाहो इन्द्रियाणीन्द्रियासे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यादृशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने पूर्यमाणे मतल प्रतिष्ठं समुद्रमात प्रविशन्ति अद्वात् सर्वकामा यन्त्रिसन्ति सर्वे शान्ति मात्रो दिन कामकामि याय कामानि य सर्वान् पुमां चरति निष्क्रिय निर्ममो निरहङ्कार स शान्तिमधिगच्छति एषा ग्रामी स्थितिः नैनां प्राप्त विमुच्यति शीतला श्यामंत काले ब्रह्म निर्माण श्री कति ओम तस्वी श्रीमद भगवीता सुगम सत्तु ब्रह्म विद्यायाम योग शास्त्र श्री कृष्ण अर्जुन संवाद सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय अथ तृतीयोध्याय अर्जुन वाच जायति चेत कर्मणस्तु मतानुरूपी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियो यतिकेशव
वर्तते च कर्मणि यदि वर्तेयम्
ಯಾಕು ಕಣ್ಣನ್ನ ತಂದಿತ ಮಂದಾತ್ಮಾನು ವರ್ತಂತೆ ಮನುಷ್ಯ ಕಾಕು ಸಾರ್ವತ ಪೂರ್ತಿ ಲೋಕ ನಂ ಕರ್ಮ ಚೇದ ಮಂತ್ರ ಶೇಟ ಕರ್ತಾ ಕನ್ಯಾಣ್ಯ ವಿದ್ವಾಂಸ ಯಾ ಕುರಂತಿ ವಾರ್ತ ಯಾ ವಿದ್ವಾಂಸ ಕರ್ತ ಲೋಕ ಸಂಭ್ರಮ ನ ಬುದ್ಧಿ ಏದಂ ಗಣಯೇ ಜಯ ಜ್ಞಾನಂ ಕರ್ಮ ಸಂಗಿನಂ ಲೋಕೇತಿ ಸರ್ವ ಕರ್ಮಾಣಿ ದೇವಾನಿ ಉಕ್ತ ಸಮಾಸನ ಪ್ರಕೃತೇ ಕ್ರಿಯಮಾಣಾನಿ ಕರ್ಮಾಣಿ ಸರ್ವಸಾ